आणि काय होतं एकीने म्हणायला लागला की दुसरे कोणी बोलू नका. हे बघा असं मी सांगते एक मिनिट आई मावशी असं करा एक एकीने सांगायचं आणि दुसरीने म्हणायचं असं आपण दात्यावर दळत नाही. ज्या ज्या दळतायत ना त्यांनीच म्हणायचं बरं का. ज्या दळतायत त्यांनीच म्हणायचं.
Bandhu chanam sa sati.
आता आजी तुमचा एखादा जुना गळा काढा आणि कोणतं गाणं म्हणताय ते सांगा.
ना?